निपुणजी प्रादेशिक खबराभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ब्रुनेई आनी सिंगापोरच्या 3 दिसांच्या भोंवडेर गेल्यात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज दनपरा मुंबईत महाराष्ट्र विधान परिषदेच्या शताब्दी सुवाळ्याक हाजीर रावतल्यो. सुरक्षा विशीच्या कॅबिनेट समितीन भारतीय हवाई दळाच्या SU-30 MKI विमाना खातीर 240 एरो इंजिनांच्या खरेदीच्या प्रस्तावाक मंजुरी दिल्या. केंद्र सरकारान 23व्या कायदो आयोगाच्या स्थापनेची अधिसूचना जारी केल्या. केंद्रीय तपास ब्युरो CBI काल RG कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे आदले प्राचार्य डॉ संदीप घोषाक वैजकी आस्थापनातल्या आर्थिक गैरव्यवहाराविषयी अटक केल्या. भारतीय हवामान खात्यान फुडले 3 दीस गुजरातान घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ब्रुनेई आणि सिंगापूरच्या 3 दिसांच्या भोंवडेर गेल्यात. ब्रुनेईचे सुलतान हाजी हसनल बोल्किया हांच्या आमंत्रणाचे प्रधानमंत्री ब्रुनेईक भेट देतात असे काल नवी दिल्लीत परराष्ट्र मंत्रालयाचे उदेंत व्यवहार सचिव जयदीप मजुमदार हांनी सांगले. आज आणि फाल्यां ते ब्रुनेईक भेट दितले. ब्रुनेईक भारतीय प्रधानमंत्र्यांची ही पहिली द्विपक्षीय भेट असतली. आपल्या भोवणीच्या दुसऱ्या पावण्यात प्रधानमंत्री मोदी सिंगापूरचे प्रधानमंत्री लॉरेन्स वॉंग हांच्या आमंत्रणाचे 4 आणि 5 सप्टेंबराक सिंगापूरात भेट दितले. हे फुडारी भारत सिंगापूर धोरणात्मक भागीदारीच्या प्रगतीचो नियाळ घेतले आणि परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांचेर मतांचे आदान प्रदान करतले. सुमार 6 वर्सां उपरांत प्रधानमंत्री मोदी सिंगापूरात भेट दितात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज दनपरा मुंबईत महाराष्ट्र विधान परिषदेच्या शताब्दी सुवाळ्याक हाजीर रावतल्यो. वयल्या सभाघराची गरज आणि महत्व हांचेर एका पुस्तकाचे प्रकाशन त्यो करतल्यो. तशेंच बेस्ट मेंबर ऑफ हाऊस आणि बेस्ट स्पीच या जैतिवंतांक राष्ट्रपती सन्मानित करतल्यो. या वेळार महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन, मुखेलमंत्री एकनाथ शिंदे, उपमुखेलमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आणि हेरूय हाजीर असतले. ताचे आदी आज सकाळी राष्ट्रपती पुण्यात सिम्बायोसिस इंटरनॅशनल डीम्ड युनिव्हर्सिटीच्या 21व्या दीक्षांत सुवाळ्यात उलोप करतल्यो. राष्ट्रपती महाराष्ट्राच्या 3 दिसांच्या भोंवडेर आसात. राष्ट्रपती मुर्मू हांणी काल महालक्ष्मी देवळाक भेट दिली आणि महाराष्ट्रातल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या श्री वारणा महिला सहकारी समूहाच्या सुवर्ण महोत्सवी सुवाळ्यात उलोप केले. सुरक्षा विशीच्या कॅबिनेट समितीन भारतीय हवाई दळाच्या SU-30 MKI विमाना खातीर 240 एरो इंजिनाच्या खरेदीच्या प्रस्तावाक मंजुरी दिल्या. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड HAL कडल्यान खरेदी भारतीय श्रेणीखाला सगळे कर आणि शुल्क सहित 26,000 कोटी रुपया परस चढ खर्च करून ही मान्यताय दिल्या. या एरो इंजिनाची पुरवण 1 वर्सा उपरांत सुरू जातली आणि 8 वर्सांच्या कालावधीत पुराय जातली असे संरक्षण मंत्रालयान सांगला. एरो इंजिनाच्या काय प्रमुख घटकांच्या स्वदेशीकरणाक लागून इंजिनात 54% परस चढ स्वदेशी सामग्री असतली. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या कोरापूट विभागात या एरो इंजिनाचे उत्पादन करतले. केंद्रीय मंत्रिमंडळान काल शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारपा खातीर आणि त्यांचे उत्पन्न वाढवपा खातीर 14,000 कोटी रुपया खर्चाच्या 7 मुखेल योजनांक मान्यताय दिल्या. काल नवी दिल्ली मीडियाक संबोधित करताना माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांनी सांगले, डिजिटल शेती मिशन, अन्न आणि पोषण सुरक्षे खातीर पीक विज्ञान, शेती शिक्षण घटमूट करप, शाश्वत पशुधन आरोग्य, फलोत्पादन विकास, कृषी विज्ञान केंद्रा आणि नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन हांचो आसपाव मुखेल प्रकल्पांत आसा. शेती खातीर डिजिटल भौशीक मुळाव्या साधन सुविधांचो संरचनेच्या धर्तेचेर डिजिटल शेती मिशन विकसित करतात असे त्यांनी सांगले. मुंबई आणि इंदूर या 2 प्रमुख व्यावसायिक केंद्रांमध्ये सगळ्यात कमी अंतराची रेल्वे संपर्क सुविधा प्रदान करपा खातीर 309 किलोमीटर लांबीच्या नव्या रेल्वे लाईन प्रकल्पाक मंत्रिमंडळान मंजुरी दिल्याची माहिती वैष्णव हांनी दिली. 2028-29 वर्सां मेरेन हो प्रकल्प पुराय जातलो. तशेंच गुजरातांतल्या सानंद हांगा सेमीकंडक्टर युनिट स्थापन करपाचो प्रस्ताव मंत्रिमंडळान मंजूर केला. प्रस्तावित युनिट 3,300 कोटी रुपयांची गुंतवणूक करून स्थापन करतले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीवेल्यान ऐकतात. असंघटीत कामगारां खातीरचे राष्ट्रीय पोर्टल ई श्रमान फाटल्या 3 वर्सांत 30 कोटीवर नोंदणी केल्या. 2021 वर्सा सुरू जाले उपरांत असंघटीत कामगारांनी हे पोर्टल जलद गतीन आनी व्यापक रित्या आपणायल्ल्याचे हे आकडेवारींतल्यान दिसून येता अशें कामगार आनी रोजगार मंत्रालयान सांगला. असंघटीत कामगारांक एक स्टॉप सोल्यूशन म्हणून ई श्रम विकसीत करपा खातीर वेगवेगळ्या मंत्रालया आनी खात्याकडे समन्वय साधता अशें मंत्रालयान सांगले. असंघटीत कामगारांक वेगवेगळ्या सरकारी येवजण्यांची अडथळ्या बगर उपलब्धताय सुनिश्चित करपा खातीर आनी वेगवेगळ्या येवजण्या खातीर जागृताय निर्माण करपा खातीर हे एक व्यासपीठ म्हण काम करतले अशें तांणी मुखार म्हळें. गुंतवणूकदार शिक्षण आनी संरक्षण निधी प्राधिकरण म्हळ्यार IEPFN दावेदारा खातीर एक नवो 5 अंकी टोल फ्री क्रमांक 1443 सुरू केला. नव्या टोल फ्री क्रमांकाक लागून वापरप्यांक प्रगत बहुभाषीक परस्पर संवादात्मक आवाज प्रतिसाद प्रणाली म्हळ्यार IVRS तशेंच प्रगत कॉल सेंटर सुविधा मेळटली. कॉर्पोरेट वेव्हार मंत्रालयान दिल्ल्या माहिती प्रमाण IVRS 24 तास उपलब्ध आसतली जाल्यार कॉल सेंटराची सुविधा कामाच्या दिसांनी सकाळी 9:30 ते सांजवेळ 5:30 ह्या वेळेंत उपलब्ध आसतली. मजगती पोन्न टोल फ्री नंबर बंद केला. नवे पद्दतीक लागून प्रतिक्षा कालावधी खूप उणो जातलो आनी दावेदारांक सोयीचे तारतले अशें मंत्रालयान सांगला. केंद्रीय तपास ब्युरो म्हळ्यार CBI काल RG कार मेडिकल कॉलेज आनी हॉस्पिटलाचे आदले प्राचार्य डॉ संदीप कोशाक वैजकी आस्थापनांतल्या आर्थिक गैरवेव्हारा संदर्भात अटक केल्या. बायल दोतोराचेर बलात्कार आनी खून तशेंच हॉस्पिटलांतल्या अर्थिक अनियमितताये संबंधी एजन्सी ताची चौकशी करताली. भारतीय हवामान खात्यान फुडले 3 दीस गुजरातान घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. सुरत आनी भरूच जिल्ल्यान आज उटंगराच्या पावसाचो रेड अलर्ट जारी केला. दक्षिण गुजरात वाठारांतल्या साबार सुवातींनी फाटल्या 24 वरां उटंगराचो पावस पडला अशें हाज्या प्रतिनिधीन कळीत केला. महाराष्ट्रान मराठवाड्या वाठारांत उटंगराच्या पावसाक लागून पावसा संबंधित घडणुकांनी 4 जाणांक मरण आयला आनी 17 जाण जखमी जाल्यात. हुंवाराक लागून उण्यांत उणे 63 गावांतल्या लोकांक त्रास जाला आनी कांय घरां आनी पिकांक खासा करून 45 हेक्टर जमनीचेर सोयाबीन आनी कापूस हांचे लुकसाण जाला. खरीप पिकांचे जाल्ले गंभीर लुकसाण लक्षांत घेवन महाराष्ट्राचे उपमुखेलमंत्री देवेंद्र फडणवीस हांणी परिस्थितीचो नियाळ घेतलो. तांणी जिल्हो अधिकाऱ्यांक बेगिनात बेगीन सर्वेक्षण करपाचे निर्देश जारी केल्यात. सुमार सप्तकभर पडपी पावसाक लागून परभणी नांदेड बीड जालना हिंगोली ह्या सारख्या जायत्या जिल्ह्यांनी हुंवारांची परिस्थिती आसा. हवामान खात्यान नंदुरबार आनी धुळे हांगा उटंगराच्या पावस पडपाचो ऑरेंज अलर्ट आनी मराठवाड्याच्या चडशा वाठारांनी येलो अलर्ट जारी केला. ICICI बँकेन काल सांगले की तांणी सेबीची अध्यक्ष माधवी पुरी भूज हिका सेवानिवृत्ती उपरांत तिच्या सेवानिवृत्तीच्या लाभा व्यतिरिक्त कसलोच पगार किंवा कर्मचारी स्टॉक ओनरशीप स्कीम ईसॉप्स दिवं ना. माधवी भूज हांणी 31 ऑक्टोबर 2013 सावन निवृत्तीचो पर्याय घेतलो अशें ICICI बँकेन अधिकृत निवेदनांत सांगला. कांय प्रसार माध्यमांनी माधवी भूज एकाच वेळार ICICI बँक आनी सेबी कडल्यान नियमीत पगार घेताली असो दावो केल्लो. ताचे उपरांत बँकेन स्पश्टीकरण जारी केला. नोकरीच्या काळांत भूज हिका पगार सेवानिवृत्ती लाभ बोनस आनी हिसॉप्स ह्या रुपान लुकसान भरपाय मेळ्ळी अशें ICICI बँकेन मुखार सांगले. निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ब्रुनेय आनी सिंगापूरच्या 3 दिसांच्या भोंवडेर गेल्यात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज दनपरा मुंबईत महाराष्ट्र विधान परिषदेच्या शताब्दी सुवाळ्याक हाजीर रावतल्यो. सुरक्षा विशीच्या कॅबिनेट समितीन भारतीय हवाय दळाच्या SU-30 MKI विमाना खातीर 240 एरो इंजिनाच्या खरेदीच्या प्रस्तावाक मंजुरी दिल्या. केंद्र सरकारान 23व्या कायदो आयोगाच्या स्थापनेची अधिसुचोवणी जारी केल्या. केंद्रीय तपास ब्युरो CBI काल आर्ची कार मेडिकल कॉलेज आनी हॉस्पिटलाच्या आदले प्राचार्य डॉ संदीप घोषाक वैजकी आस्थापनांतल्या आर्थिक गैरव्यवहाराविशी अटक केल्या. भारतीय हवामान खात्यान फुडले 3 दीस गुजरातान घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. आनी इतल्यान राष्ट्रीय खबरो सोपल्यो.